आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. जागतिक महिला दिनाचा राज्यभरात उत्साह. प्रत्येक ग्रामपंचायतीत आज विशेष ग्रामसभा. आणि साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 7.3% राहण्याची शक्यता आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र 8.7%, सेवा क्षेत्र 7.8% आणि उद्योग क्षेत्र 4.9% वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत काल हा अहवाल मांडला. या आर्थिक वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न 45,31,518 रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न 2,78,681 रुपयांवरून 11% वाढून 3,09,340 रुपये होण्याचा अंदाज आहे. स्थूल उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल. मात्र दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू यांच्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले,
विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की 2030 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान 50% ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून आली पाहिजे. आज ती मागच्या वर्षीपर्यंत केवळ 13% होती, पुढच्या वर्षी ती 25% होईल. मला सांगताना आनंद वाटतो, हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे 2030 सालापर्यंत पूर्ण होणार आहेत ते पूर्ण झाल्यानंतर 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून या ठिकाणी निर्मित होईल.
राज्यात ग्रामीण भागातले 14,000 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसंच 1,000 लोकसंख्या असलेल्या सुमारे 4,000 गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यातील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेत काल 2024-25 या आर्थिक वर्षाच्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या. मात्र खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यानं राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेदरम्यान केली. गेल्या 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ 9 महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागानं डिसेंबर 2024 पर्यंतच्या परकीय गुंतवणुकीसंदर्भातल्या अहवालात ही माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकंदर 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात एका वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे असं फडणवीस यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक महिला दिन आहे. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग ही महिलांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण करणारी देशातल्या महिलांसाठी कार्यरत असलेल्या 3 संस्थांपैकी दुसरी मोठी संस्था आहे. जागतिक महिला आयोगामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही अधिकृत संस्था असून 1925 जागतिक महिला आयोगाच्या भारतातील प्रतिनिधी लेडी अबरदीन आणि मेहरबाई टाटा यांनी तिची स्थापना केली. आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आजच्या जागतिक महिला दिनी आकाशवाणीच्या माध्यमातून महिलांना शुभेच्छा दिल्या.
जागतिक महिला दिवसाच्या मी सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हा दिवस आपणा सगळ्यांना सामर्थ्य देऊ अशा प्रकारची कामना पण व्यक्त करते. गेल्या 10 वर्षांमध्ये महिलांच्या करता सक्षमीकरणाच्या अनेक योजना बनतायत. महिलांच्या सुरक्षेकरता सन्मान देण्याकरता अनेक कायदे पण झाले आहेत. मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगावं असं वाटतं की अनेक संधी आपल्याकरता आहेत. या संधी नीट शोधल्या पण पाहिजेत आणि या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी नेहमीच आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आपण सर्वजणी मिळून आपल्या देशाला पुढे नेण्याकरता आपल्याकडे ज्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा उत्तमपणे उपयोग करून आपल्या क्षमता संवर्धन करून देश पुढे नेण्याचा आपण सगळ्या मिळून उत्तम प्रयत्न करूयात आणि महिला सामर्थ्याचं एक उत्तम दर्शन पण घडवूयात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शस्त्रबलानं नव्हे तर प्रेमानं सर्वांना आपलंसं केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जागतिक महिला दिन आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विधानसभेत चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेतही यानिमित्त महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि सक्षमीकरण या विषयावर चर्चा झाली. आपला दृष्टिकोन प्रगल्भ होत नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानतेचं युग येणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. अनेक यंत्रणा महिलास्नेही होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणतंही राजकारण न करता सरकारनं महिलांना संरक्षण पुरवावं असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी म्हणाले. महिला बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले. 2022-23 या वर्षासाठी कोकण विभागातून नवी मुंबईच्या फुलन शिंदे, पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिकमधून अहिल्यानगरच्या डॉ प्राजक्ता कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरच्या मीनाक्षी बिराजदार, अमरावतीच्या वनिता आंबोरे आणि नागपूरच्या शालिनी सक्सेना यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी राहावी, महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणं गाव पातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवल्या जाव्या हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या कर्तृत्वानं महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. क्रीडा क्षेत्रात साहसी क्रीडा प्रकारातही महिला मागे नाहीत. अंध असूनही गिर्यारोहणाचं धाडस करणाऱ्या पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अंध विद्यार्थिनींनी गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्यानं आज शिवनेरी सर करायचं ठरवलं आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत.
आज जागतिक महिला दिन आहे आणि याच निमित्ताने आम्ही शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी गड येथे ट्रेकिंग साठी निघालो आहोत. महत्वाचं म्हणजे आमचा ग्रुप हा अंध मुलींचा ग्रुप आहे. आम्ही स्वयंसेवक यांच्या सहाय्याने ट्रेकिंग करतो. ट्रेकिंगला गेल्यानंतर तिथला तोफ असतील, तटबंदी असेल तर हे आम्ही हाताने बघतो. तसंच आमच्या सोबत जे स्वयंसेवक असतात ते आम्हाला आजूबाजूच्या गोष्टी सांगतात. असा आम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेतो. पण यातून महत्वाची गोष्ट ही सांगायची आहे की कोणतीही महिला असू दे, मग ती अंध असेल अपंग असेल तर ती कोणतीही गोष्ट करू शकते, मग ती ट्रेकिंग असेल तरी.
साहित्य अकादमीचा मराठी पुस्तकाच्या अनुवादासाठीचा वर्ष 2024 पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे. गुरुचरण दास यांच्या द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड या मूळ इंग्रजी पुस्तकाचं याच नावानं त्यांनी भाषांतर केलं आहे. मिलिंद मामल यांनी भारतीय तत्वज्ञानाची रूपरेषा या नावानं आउटलाईन ऑफ इंडियन फिलॉसॉफी या मूळ इंग्रजी पुस्तकाचं कोकणीत भाषांतर केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 50,000 रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. रत्नागिरीसह कोकणातली फळं आणि मत्स्योत्पादन जगभरात निर्यात होतात त्यादृष्टीनं कोकण रेल्वेनं रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे आता निर्यातक्षम माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवता येणार आहे. हवामान. कोकणात तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात काल किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान लोहगाव इथं 38° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. जागतिक महिला दिनाचा राज्यभरात उत्साह, प्रत्येक ग्रामपंचायतीत आज विशेष ग्रामसभा. आणि साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.